नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं दिवसिकांत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. एकविसाव्या शेंकड्यांतलो संवसार भारताकडे खूप अपेक्षेन पळयता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. भारताचें प्रशासन मॉडेल संवसारभरांतल्या खुबशा देशां खातीर उदाहरण थारलां अशें तांणी म्हणलां. देशांतल्या लोकांक उद्देशून केल्ल्या एका पत्रांत प्रधानमंत्र्यांनी आपले विचार मांडटना लोकसमर्थक, सुशासन, आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्स अशा नवीन पद्धतीची आज संसारीक पांवड्यार चर्चा जाता असे त्यांनी म्हणले. फक्त 10 वर्षात 25 कोटी लोकांक गरिबीतल्यान वयर येवपाक सक्षम करप हे अभूतपूर्व असा. गरिबांक सक्षम करपापासून ते निमण्या पांवड्या मेरेन पावोवपाक सरकाराच्या यत्नांनी समाजाच्या निमण्या टप्प्यार उभ्या आशिल्ल्या व्यक्तींक प्राधान्य दिवन जगाक प्रेरणा दिल्या. G20 यशा उपरांत जग भारता खातीर व्हड भूमिकेची कल्पना करता. आयज भारत ग्लोबल साउथाचो एक मजबूत आणि महत्वाचो आवाज म्हणून ओळखतात आणि भारताच्या फुडाकारान आफ्रिकन युनियन G20 गटाचो भाग झालो जो त्यांच्या फुडाराक टर्निंग पॉईंट थारला असे मोदी हांणी म्हणले. कन्याकुमारीत आपल्या 3 दिसांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की कन्याकुमारी ही भूंय एकतेचो अमीट संदेश दिता, खासा करून भारताच्या राष्ट्रत्वार आणि एकतेच्या भावनाविषयी दुबाव घेवपी खंयच्या मनशाक हो संदेश मेळटा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हणले. लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां जातली. आंध्र प्रदेश आणि ओडिशातली विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी आणि विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेंचणुकेची मतमेजणी फाल्यांच जातली. सकाळी 8 वरांसावन मतमेजणीक सुरवात जातली. लोकसभेचे सगळे 543 सदस्य वेचपाक 19 एप्रील ते 1 जून ह्या काळात 7 टप्प्यांनी सार्वत्रिक वेचणूक झाली. मतमेजणी जावन फाल्यां निकाल जाहीर जातलो. मतमेजणीचे ट्रेंड आणि निकाल ईसीआयच्या संकेतथळार results.eci.gov.in पळोवंक मेळटले असे वेचणूक आयोगान सांगला. तशेंच वोटर हेल्पलायन एप गुगल प्ले स्टोर वा एपल प्ले स्टोर वेल्यान डावनलोड करून निकालाची खबर पळोवं येता. रिटर्निंग ऑफिसर आणि मतमेजणी एजंटा खातीर आयोगान एक पुस्तिकाय जारी केल्या. भारतात लोकसभा वेंचणुकेत 64.2 कोटी मतदारांचा सहभाग नोंदवून जागतिक विक्रम केला असे मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी म्हणला. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडे उलयताना राजीव कुमार हांणी सांगले की US, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सगळ्या G7 देशांच्या मतदारांच्या 1.5 पटीन चढ असा. या वेंचणुकेत 31.2 कोटी बायलां मतदारांनी मतदान केले, जे संसारातले आता मेरेनचे सर्वाधिक असा असे त्यांनी सांगले. या लोकसभा वेंचणुकेत हिंसाचाराची कसलीच वड घडणूक जाऊ ना. 2019 3,500 कोटी रुपयांच्या तुलनेत अनुरोग, मोफत वस्तू, ड्रग्स आणि सोरो मिळून 10,000 कोटी रुपयांच्या जप्तीची नोंद झाल्या असे त्यांनी सांगले. मतमेजणी केंद्रांचे सशस्त्र पोलीस दळ नेमल्यात आणि ती त्रिस्तरीय सुरक्षा असा. प्रत्येक मतमेजणी टेबलार सूक्ष्म निरीक्षका वांगडा 24 तास CCTV कॅमेरे असतात असे राजीव कुमार हांणी सांगले. बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU अध्यक्ष नितीश कुमार हांणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानार भेट दिली. फाल्यां लोकसभा वेंचणुकेच्या निकाला आदी तांची ही बसका झाली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हळ्यार NHAI देशभरातल्या टोलकरांत सरासरी 5% वाढ केल्या. NHAI एका अधिकाऱ्यान सांगले की आयच्यान हे नवे शुल्क लागू झाल्यात. भारताच्या विस्तारित राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कात 900 परस चढ टोल प्लाझा असतात. मदर डेरीन आयच्यान दुधाचे दर लिटराक 2 रुपया वाढयल्यात. मदर डेरीन एका निवेदनात म्हणला की गिरायक दरात केल्ली वाढ ही मुखेलपणान उत्पादकांक वाढिल्ल्या उत्पादन खर्चाची भरपाय करपा खातीर असा. अमूल या ब्रँड नावान दूध आणि दुधाचे पदार्थ बाजारात हाडपी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघान लेगीत पॉलिपॅक दुधाचे दर लिटराक 2 रुपया वाढयल्यात. नवे दर आयच्यान लागू झाल्यात. मध्य प्रदेशात काल राती राजस्थान राजगड शिमेलागसर ट्रॅक्टर उमटून 13 जणांक मरण आयले जाल्यार 15 जण जखमी झाल्यात. राजस्थानातले काय लोक ट्रॅक्टरांतल्यान लग्नाक वचपा खातीर मध्य प्रदेशात वताले अशी माहिती राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित हांणी मिडियाक दिली. जखमी झाल्यामधी 2 जणांची भलायकी गंभीर असून तांकां हॉस्पिटलांत दाखल केल्यात. राज्य सरकार राजस्थान सरकाराच्या संपर्कात असा असे मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव हांणी सांगले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.